माय मराठी पातळी 4 अंतिम परीक्षा दृक श्राव्य परीक्षा
1 श्रवण कौशल्य बांधा घर 4 तासात 1 लाखात मुंबई पुण्यात आम जनतेची घरासाठी होणारी परवड सगळ्यांनाच माहिती आहे. आपलं हक्काचं घर मिळवण्यात लोकांचा जन्म जातो. ह्या समस्येवर आधारित घरोंदा हा हिंदी किंवा मुंबईचा जावई, डबल सीट हे मराठी चित्रपट तुम्ही कदाचित पाहिले असतील. ज्यांचं घर आहे असे लोकही पुरामुळे, भूकंपामुळे, सुनामीमुळे किंवा युद्धामुळे एका रात्रीत रस्त्यावर येतात. काही वर्षांपूर्वीच डोंगर ढासळून माळीणगाव एका रात्रीत उद्ध्वस्त झालं होतं हे तुम्हाला आठवतच असेल. आयकिया नावाच्या एका फर्निचर बनवणाऱ्या कंपनीनं यावर नामी उपाय शोधून काढलाय. ही कंपनी फर्निचरला लागणारे सगळे सुटे भाग विकते. गिरायकांना ते सुटे भाग घरी न्यायचे आणि जोडायचे की लगेच फर्निचर तयार. याच अनुभवावर या कंपनीनं 4 तासात 200 चौरस फूट घर उभं करता येईल असं एक डिझाईन तयार केलंय. या घराचे 68 सुटे भाग आहेत. घराच्या भिंती आणि छप्पर प्लॅस्टिकचं आहे आणि सांगाडा स्टील ट्यूबनं बनवलंय. इतकंच नव्हे तर घराच्या छपरावर सौर ऊर्जेची निर्मितीही होते. हे सर्व सुटे भाग जोडून घर उभं करायला फक्त 4 तास आणि 2 मिनिटं लागतात. घराची किंमत देखील 1 लाखाच्या आत आहे. तुमच्या मनात कदाचित शंका येईल की असं घर तकलादू असेल, पण तसं नाही. घराच्या भिंती सहजासहजी तुटण्यासारख्या नाहीत. सिरियासारख्या अराजकग्रस्त देशात निर्वासितांसाठी नवीन गावं अशी घरं वापरूनच वसवलेली आहेत. चला तर मग आता फक्त मोकळी जागा बघा आणि 4 तासात बांधून टाका घर.